भगवान श्री कृष्णाच्या चरणी आपण आधी प्रार्थना करूया. संपूर्ण शरणागत भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. भगवंताशिवाय कोणीच नाही, भगवंतच माझा सर्वस्व आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, खोटं आहे, ईश्वर हेच सत्य आहे. मनामध्ये खूप प्रेम श्रीकृष्णाबद्दल निर्माण झालंय. साक्षात भगवंतच माझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे. संपूर्ण शरणागत भावाने मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना करत आहे. हे श्रीकृष्ण, तू किती परम दयाळू आहेस. साक्षात तूच माझ्यासमोर येऊन उभा राहिलास. हे भगवंता, मी अज्ञानी आहे, मला काहीच कळत नाही. या तुझ्या अस्तित्वाचा, चैतन्याचा पूर्ण लाभ मला मिळू दे अशी तुझ्या चरणी मी शरण जाऊन प्रार्थना करत आहे श्रीकृष्ण. हे श्रीकृष्ण, तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे ते चैतन्य, सगुण निर्गुण, याचा आवश्यकतेप्रमाणे मला लाभ होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. प्रार्थना केल्याबरोबर श्रीकृष्णाकडून चैतन्याचा प्रवाह माझ्या दिशेने यायला लागलेला आहे. सहस्रार चक्रातून तो प्रवाह माझ्या शरीरामध्ये जात आहे. प्रत्येक श्वासातून माझ्या शरीरामध्ये चैतन्याचा प्रवाह जात आहे. हा चैतन्याचा प्रवाह जात जात उजव्या पायाच्या दिशेने चाललाय. माझा उजवा पाय, उजव्या पायाची पाची बोट, तळवा हळूहळू चैतन्याने भरत चाललेला आहे. उजवं पाऊल खोटेपर्यंत चैतन्याने भरून गेलंय आणि चैतन्य इतक्या प्रचंड प्रमाणात माझ्या शरीरात येते सहस्रार चक्रातून आणि प्रत्येक श्वासामधून की ते सर्व उजव्या पायाच्या दिशेने चाललंय. उजवा पाय हळूहळू चैतन्याने भरत चाललेला आहे. पोटऱ्यांपर्यंत चैतन्य वाढत वाढत गेलेलं आहे. चैतन्य वाढत आहे, चैतन्य वाढत आहे. उजव्या पायाच्या डोपरापर्यंत चैतन्य वाढत वाढत गेलेलं आहे. चैतन्य आणखी वरती चाललंय. मांडी चैतन्याने भरत चाललेली आहे. सतत श्रीकृष्णाकडून येणाऱ्या चैतन्यामुळे माझ्या शरीरामधील चैतन्य वाढत आहे. मांडीपासून ते जांघेपर्यंतचा सगळा भाग हा चैतन्याने पूर्णपणे उजव्या पायाचा भरून गेलेला आहे. हे श्रीकृष्ण, हे चैतन्य डाव्या पायामध्ये पण जाऊन दे रे. लगेच तो चैतन्याचा प्रवाह डाव्या पायाच्या दिशेने जायला लागलाय. डाव्या पायाची पाची बोट, तळवा आणि पूर्ण डावा पाऊल चैतन्याने भरून गेलेला आहे. माझा प्रत्येक श्वास माझ्या शरीरामध्ये भरपूर चैतन्य घेऊन चाललेला आहे. सहस्रार चक्रातून जे चैतन्य येत आहे तेही डाव्या पायाच्या दिशेने चाललंय. डाव्या पायांच्या पोटऱ्यांपर्यंतचा भाग चैतन्याने भरून गेलेला आहे. गुडघ्यापर्यंतचा भाग पूर्णपणे चैतन्याने भरून गेला आहे आणि ते चैतन्याची पातळी वाढत आहे, वाढत आहे, वाढतच आहे. डावी मांडी, मांडीपासून ते जांगेपर्यंतचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्याने भरून गेलेला आहे। माझा उजवा पाय आणि डावा पाय पूर्णपणे चैतन्याने भरून गेला आहे। आता जे चैतन्य कमरेच्या खालच्या भागामध्ये जमा होत आहे, चैतन्य वाढत आहे, चैतन्य वाढत आहे, ओटीपोटीचा आणि कमरेच्या खालचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्याने भरून गेलेला आहे। आता तो चैतन्याचा प्रवाह पोटामध्ये पोटाच्या दिशेने जात आहे। पोट हळूहळू चैतन्याने भरून चाललेलं आहे। श्रीकृष्णाच्या कृपेने माझ्या शरीरात चैतन्य जमा होत आहे। पोटाचा आणि पाठीचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्यमय झालेला आहे। हळूहळू चैतन्याचं पातळी वाढत आहे। एखाद्या भांड्यामध्ये जसं नळ लावल्यावरती पाणी वाढत 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 जातं, तसं माझ्या शरीरातलं चैतन्य वाढत 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 चाललेलं आहे। छातीमध्ये चैतन्य जमा व्हायला लागलेलं आहे। पोट पूर्णपणे चैतन्याने भरून गेलंय। आता छातीमध्ये चैतन्य जमा होत आहे। छाती चैतन्याने भरून चाललेली आहे। आता पाठीचा आणि छातीचा सगळा भाग पूर्णपणे चैतन्याने भरून गेलेला आहे। खांद्यापर्यंत भाग चैतन्याने भरत आहे। दोन्ही खांदे चैतन्याने भरल्यानंतर आता तो चैतन्याचा प्रवाह उजव्या हातामध्ये जात आहे। उजव्या हाताची पाचवी बोट मनगटापर्यंतचा भाग पूर्णपणे चैतन्यमय झालाय। आता ते चैतन्य वाढत आहे। मनगट कोपरापर्यंत चैतन्याने भरत 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 चाललेला आहे। काय श्रीकृष्णाची कृपा आहे, माझा देह चैतन्यमय होत चाललेला आहे। दंडामध्ये चैतन्य चाललंय। उजवा हात, उजवा हाताचा दंड आणि आता हळूहळू खांद्यापर्यंत पूर्ण उजवा हात पूर्णपणे चैतन्याने भरून गेलेला आहे। आता ते चैतन्य डाव्या हातामध्ये जात चाललंय। डाव्या हाताची पाचवी बोट चैतन्याने भरून गेलेत। मनगटापर्यंतचा भाग चैतन्यमय झालाय। आता हळूहळू चैतन्य वाढत वाढत कोपराच्या दिशेने चाललंय। हातातील चैतन्य वाढत आहे। चैतन्य वाढून 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 आता कोपरापासून वरती दंडामध्ये चाललंय। दंड पूर्णपणे चैतन्याने भरून गेला। माझा आता खांद्यापासून सगळा खालचा देह पूर्णपणे चैतन्याने भरून गेलाय। आता ते चैतन्य गळ्यामध्ये आलेलं आहे। गळा चैतन्याने भरून चाललाय। गळा पूर्णपणे चैतन्याने भरून गेलाय. आता ते चैतन्य चेहऱ्यावरती जमा होत आहे, डोक्यामध्ये जमा होत आहे, माझं तोंड घशापासून पूर्णपणे चैतन्याने भरून गेलंय, दोन्ही नाकामध्ये नाकपुड्यांमध्ये पूर्ण चैतन्य भरून गेलेलं आहे, दोन्ही कानामध्ये चैतन्याचा प्रवाह जात आहे, दोन्ही डोळे चैतन्याने भरलेले आहेत आणि सहस्रार चक्रापर्यंत माझं पूर्ण शरीर भगवंताच्या कृपेने चैतन्यमय झालेलं आहे. माझा देह म्हणजे एक चैतन्याचा गोळाच तयार झालेला आहे. पूर्ण चैतन्य चैतन्य आणि चैतन्य हे श्रीकृष्ण या चैतन्याने माझ्या सोलदेहातली सगळी काळी शक्ती नष्ट होऊ दे. मांत्रिकांनी जी काळी शक्ती यंत्र तयार केलेली असेल, हाडे कवट्या दागिने यंत्र सर्व स्थानासह नष्ट होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे रे. सर्व शरीरातील काळी शक्ती स्थानासह नष्ट होत चाललेली आहे, यंत्र नष्ट होतात आहेत, हाडं कवट्या दागिने पूर्णपणे नष्ट झाले. हे भगवंता माझ्यावर कृपा कर रे, चैतन्य माझ्या सूक्ष्म देहात पण जाऊ दे. लगेच चैतन्य माझ्या सूक्ष्म देहाकडे जायला सुरुवात झाली, माझा प्राणदेह चैतन्यमय होत आहे. प्राणदेहामध्ये चैतन्य भरायला लागलेलं आहे, चैतन्य चैतन्य. माझी प्राणशक्ती वाढायला लागलेली आहे. प्राणदेह चैतन्यमय झाल्यावरती आता ते चैतन्य मनोदेहामध्ये जात आहे. मन अंतर्मन मनोदेहामध्ये चैतन्य जात आहे. अंतर्मनामध्ये माझ्या दोषांचं केंद्र आहे. अरे बापरे, केवढे हे दोष आहेत माझ्या अंतर्मनामध्ये. चैतन्य आत्मने जात आहे आणि जे काही काळं आवरण त्या दोषांवरती आलेलं आहे त्याच्याशी चैतन्य युद्ध करत आहे. एक एक दोष त्याच्यावर आलेलं आवरण या चैतन्याने दूर होत आहे. येऊन मला दोष कमी करायचे आहेत, लवकर लवकर कमी करायचे आहेत आणि केवढे हे दोष आहेत माझ्यामध्ये, पण भगवंताच्या कृपेमध्ये मुळे सर्व दोषांवरचं काळवळ नष्ट होत आहे. दोषांची केंद्र क्षीण होत चालली आहेत, कमजोर होत चाललेले आहेत. हळूहळू अंतर्मनावर चैतन्याचा प्रभाव पडलेला आहे. पूर्ण अंतर्मन चैतन्याने पूर्णपणे भरून गेलेलं आहे, बाह्य मन पण पूर्णपणे चैतन्याने भरून गेलेलं आहे. माझं मन सर्व दोष त्याच्यावर आलेलं आवरण दूर झालेल्यामुळे पूर्णपणे तणावमुक्त झालेलं आहे. मला अतिशय शांत 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 आणि प्रसन्न वाटत आहे. मनोदेहावर आलेलं काळावरण पूर्णपणे नष्ट होऊन माझा मनोदेह पूर्णपणे चैतन्यमय झालेला आहे. आता ते चैतन्य कारण देहामध्ये जात आहे. बुद्धी बुद्धीवर आलेलं काळावरण हळूहळू दूर होत आहे. सर्व आवरण बुद्धीवरचं आलेलं कारण देहावरचं नष्ट झालेलं आहे. बुद्धी मला परत एकदा सांगते की ईश्वर प्राप्ती हेच तुझ्या जीवनाचं प्रथम आणि अंतिम ध्येय आहे. ईश्वर प्राप्तीच करायची आहे, या जन्माचं सार्थक करत आहे. आता बुद्धीला सगळं व्यवस्थित कळायला लागलेलं आहे. सात्विकता हे बुद्धीचं सामर्थ्य आहे, ते वाढत चाललेलं आहे. बुद्धी पूर्णपणे चैतन्यमय झालेली आहे. कारणदेह शुद्ध झालेला आहे, प्राणदेह मनोदेह आणि कारणदेह पूर्णपणे शुद्ध शुद्ध पवित्र चैतन्यमय झालेला आहे। आता त्या चैतन्याचा प्रवाह महाकारणदेहाच्या दिशेने जात आहे। महाकारणदेह अहम, केवढा अहमभाव आहे बघा, ते चैतन्य महाकारणदेहामध्ये जातच नाही आहे, एवढं अहमचं आवरण माझ्याभोवती तयार झालेलं आहे। अरे अरे, देवाच्या जवळ जाण्यासाठी मी आलोय आणि या अहममुळे देवापासून दूर राहतोय। चैतन्याचा प्रवाहाला प्रचंड संघर्ष युद्ध करायला लागत आहे महाकारण देहामध्ये जाण्यासाठी। शेवटी देवाचा विजय होतो, महाकारण देहामध्ये चैतन्य घुसायला सुरुवात झालेली आहे, शिरायला सुरुवात झालेली आहे। महाकारण देहावर आलेलं आवरण, काळावरण दूर होत आहे, पूर्णपणे महाकारण देहामध्ये चैतन्य पसरत आहे। माझ्या अहमची मला जाणीव, देव तो अहमभाव दूर करत आहे, अहमभाव दूर करायला पाहिजे याची जाणीव वाढवत आहे। आणि आता हळूहळू माझा महाकारण देह सुद्धा पूर्णपणे चैतन्यमय झालेला आहे। किती आनंदाची स्थिती आहे ही, स्थूल व सूक्ष्मदेह पूर्णपणे शुद्ध पवित्र चैतन्यमय झालेला आहे। असा शुद्ध पवित्र देह आता मी भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करत आहे। हे भगवंता, हा जीव मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे, तूच ह्या जीवाचा उद्धार कर, तूच मला सेवा साधना कशी करायची ते शिकव। हे भगवंता, मला नामजप कसा करायचा एकाग्रतेने ते शिकव रे। सांगितल्याबरोबर भगवंतांनी माझा नामजप चालू केला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ओम। अतिशय एकाग्रतेने माझा नामजप सुरू झालेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ओम। थोड्या वेळ मी तो नामजप करणार आहे। एकाग्रतेने लयपूर्ण माझा नामजप होत आहे। हे श्रीकृष्ण, भावपूर्ण नामजप करायला मला शिकव, माझा नामजप भावपूर्ण होत आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ओम। हे श्रीकृष्ण, श्वासाला जोडून नामजप कसा करायचा हे मला शिकवणार आहे भगवंत। मला श्वासाला जोडून नामजप कसा करायचा शिकवतोय, माझा नामजप आता श्वासाला जोडून होतोय। भगवंताच्या कृपेने माझा नामजप श्वासाला जोडून होत आहे। हे भगवंता, फक्त श्वासावर मन कसं एकाग्र करतात हेही मला तू शिकवणार आहे। फक्त श्वासाला जोडून कसा नामजप करतात किंवा फक्त श्वासावर कसं लक्ष एकाग्र करायचं हे भगवंत मला शिकवत आहे। माझं लक्ष माझ्या श्वासावरती आहे, आत येणारा आणि बाहेर जाणारा श्वास याकडे मी एकाग्रतेने लक्ष देत आहे। माझं लक्ष पूर्णपणे श्वासावर एकाग्र झालेलं आहे. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास एवढंच फक्त मला लक्षात येते, बाकी काहीही नाही. फक्त श्वासावर माझं मन एकाग्र झालेलं आहे. सोहम सोहम, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा उच्छ्वास भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने एक अलौकिक अनुभव मी प्राप्त करत आहे. हे श्रीकृष्ण, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. मला सतत पुढच्या पुढच्या स्थितीत घेऊन जा. मला माझ्या दोषांची लढायला शिकव. मला माझ्या अहमशी लढायला शिकव. तुझ्या कृपेने या जगात अशक्य असं काहीच नाही हा दृढ संस्कार तू माझ्या मनावर निर्माण कर. अशक्य हा शब्दच माझ्या शब्दकोशातून काढून टाक. देवाला अशक्य काहीच नाही. ज्यांनी केवळ संकल्पाने ब्रह्मांडाची निर्मिती केली त्याला माझे दोष दूर करणं, अहंभाव नष्ट करणं, माझ्यात भाव निर्माण करणं हे तर सहज शक्य आहे. पण मीच त्या स्थितीला जात नाही म्हणून देव मला तेवढी मदत नाही करत. हे भगवंता, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. तुला जशी स्थिती अपेक्षित आहे तशा स्थितीमध्ये तू मला ठेव. माझा अहंभाव पूर्णपणे नष्ट कर. माझा पदोपदी अपमान झाला तरी चालेल, पण मला आता तुझ्या जवळ चरणाजवळ घट्टपणे तिथेच टिकून राहायचं आहे. दोषांमुळे माझं नुकसान होतंय, कुठेतरी मायेत अडकल्यासारखं मला होतंय. हे सगळं सोडून मला तुझ्या चरणाजवळ घेऊन जा. मी संपूर्णपणे तुझ्या जवळ येण्यासाठी तयार आहे. अशा स्थितीमध्ये तू मला अखंड ठेव. सतत मला माझ्या दोषांची अहमची जाणीव करून दे. भावजागृतीसाठी काय काय प्रयत्न करायला पाहिजे, अष्टांग साधना कशी करायची हे सतत मला तू सांगत राहा भगवंता. आणि हे जे तू सांगतोय ते माझ्या लक्षात येऊ दे. एवढी कृपा कर माझ्यावरती. मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. तू अखंड मला शिकवत असतोस पण माझ्या लक्षात येत नाही माझ्या स्थितीमुळे. अखंड मला शिकण्याच्या स्थितीत ठेव भगवंता. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी संपूर्णपणे शरणागत भावाने कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. हळूहळू आपल्याला डोळे उघडायचे आहेत. हळूहळू सगळ्यांनी डोळे उघडायचे आहेत.